आकाशवाणी मुंबई। सुनील कांबळे बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण। 7व्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या अंतिम फेरीला देशभरातल्या 51 केंद्रांवर सुरुवात। प्रधानमंत्री विद्यार्थ्यांशी साधणार संवाद। सत्ताधारी आणि विरोधक यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांवर गदारोळ झाल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। आणि संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण संस्थेचा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांना जाहीर। राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं होणार आहे। यावर्षी विविध श्रेणींमध्ये एकंदर 45 पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली आहे। ग्रामीण भागात तळागाळात प्रशासन आणि विकासासाठी काम करणाऱ्या पंचायतींना हे पुरस्कार दिले जातात। पंचायत राजमंत्री पुरस्कारप्राप्त पंचायतींच्या नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक पद्धतींची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं अनावरण करतील। या पुरस्कारांद्वारे इतर पंचायतींना सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करून ग्रामीण भारताच्या सर्वांगीण विकासात योगदान द्यावं असा उद्देश असल्याचं मंत्रालयानं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे। या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला 6 पुरस्कार मिळाले आहेत। 7व्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनची अंतिम फेरी आज देशभरातल्या 51 केंद्रांवर सुरू झाली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दूरस्थ माध्यमातून याचं उद्घाटन केलं। देशातले विद्यार्थी हेच विकसित भारताचे चालक असल्याचं प्रधान यांनी यावेळी सांगितलं। युवावर्गाची बुद्धिमत्ता, व्हिजन, मेहनत, उत्साह, नेतृत्व गुण आणि नवोन्मेष यामुळे 21व्या शतकातली ज्ञानाधारित अर्थव्यवस्था म्हणून भारताचा उदय होईल आणि अनेक विकसनशील देशांकरता ते आदर्श विकास प्रारूप ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेनं सुरू झालेल्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉन या स्पर्धेत नवोन्मेष आणि सृजनशीलता या गुणांचा कस लागतो। सलग 36 तास चालणाऱ्या अंतिम फेरीत विविध मंत्रालयं, विभाग, उद्योग समूह यांच्या समस्यांवर विद्यार्थ्यांचे चमू सॉफ्टवेअर सोल्युशन शोधत आहेत। यंदाच्या हॅकेथॉनमध्ये संस्थास्तरावर 150% वाढ नोंदवली आहे। आज होत असलेल्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातल्या मुंबई, पालघर, बुलडाणा, नांदेड, कोल्हापूर, नाशिक, धुळे, पुणे, नागपूर, वर्धा, सोलापूर, ठाणे, सांगली आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमधल्या सुमारे 1300 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी 4:30 सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना गीता जयंतीच्या शुभेच्छा दिल्यात। भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि परंपरा यांना मार्गदर्शन करणाऱ्या शास्त्राचा निर्मिती दिवस म्हणून आजचा पवित्र दिवस साजरा केला जातो असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। यावेळी प्रधानमंत्र्यांनी भगवान कृष्णाचं स्मरण केलं आणि भगवद्गीता सर्वांना कर्मयोगाचा मार्ग दाखवेल अशी आशा व्यक्त केली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी आज माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली। भारताच्या विकास कार्यात प्रणव मुखर्जी यांचं भरीव योगदान राहिलं आहे। प्रशासन आणि भारतीय संस्कृतीची खोल समज यामुळे सर्वच बाबतीत ते सर्वसहमती निर्माण करू शकत अशा शब्दात त्यांनी माजी राष्ट्रपतींचं वर्णन केलं आहे। जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकार आणि उद्योगांनी जगभरात एकत्र येऊन काम करण्याची गरज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली आहे। नवी दिल्लीत भारतीय उद्योग संघाद्वारे आयोजित जागतिक आर्थिक धोरण मंचाच्या मेळाव्यात जागतिक अर्थव्यवस्थेसाठी दशकभराची प्राथमिकता या विषयावर त्या बोलत होत्या। जागतिक पातळीवरची परिस्थिती सामान्य करणं ही आजची प्राथमिकता आहे असं त्या म्हणाल्या। महागाई हे जगासमोरचं मोठं आव्हान असून देशादेशातला संघर्ष यामागचं कारण आहे असंही सीतारामन यांनी सांगितलं। देशभरातल्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जगभरातल्या प्रकाशकांनी प्रकाशित केलेलं साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं एक देश एक सदस्यता योजनेची सुरुवात येत्या 1 जानेवारीपासून होणार आहे। केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार AK सूद यांनी काल आकाशवाणीला ही माहिती दिली। 30 अग्रगण्य संशोधन प्रकाशक संस्थांकडचं साहित्य यात उपलब्ध होणार आहे। या योजनेच्या पहिल्या टप्प्यामुळे एकंदर 6300 सरकारी शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या 1,77,00,000 अधिक विद्यार्थ्यांना फायदा होईल। तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित, वैद्यकीय, व्यवस्थापन, समाजशास्त्र आणि मानवता आदी विषयांवरचे प्रबंध अभ्यासाकरता उपलब्ध होतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आजही राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांवर गदारोळ होऊन सभागृहाचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. अध्यक्ष जगदीप धनखड यांनी त्यांच्यावरचा अविश्वास ठराव फेटाळून लावला. काँग्रेसनं अध्यक्षपदाचा अनादर केला असून त्यासाठी त्यांनी माफी मागावी अशी मागणी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केली. जे पी नड्डा यांनी सोनिया गांधी आणि जॉर्ज सोरोस यांच्यातल्या संबंधाचा मुद्दा मांडत यावर चर्चा घेण्याची मागणी केली. हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा असल्याचं ते म्हणाले. लोकसभेतही आज सत्ताधारी पक्षानं या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. परदेशी शक्तींशी हातमिळवणी करून भारताची अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचा काँग्रेसचा डाव आहे असा आरोप केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला. त्यावर गदारोळ होऊन कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. केंद्र सरकार आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवर नियंत्रण आणणारा कायदा करण्याचा विचारात असून यावर सभागृहाचं एकमत अपेक्षित असल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत सांगितलं. देशात एक व्यापक भारत एआय मिशन सुरू केलं असून त्यात एआय कम्प्युट सुविधा निर्माण करणं, कौशल्य फ्रेमवर्क, स्टार्टअप्ससाठी वित्तपुरवठा, इनोव्हेशन सेंटर, डेटा सेट प्लॅटफॉर्म तयार करणं आणि नवीन अप्लिकेशन तयार करणं हे 7 स्तंभ असल्याचं ते म्हणाले. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगे यांना संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण संस्था असलेल्या यूएनईपीचा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी काम करणाऱ्यांना तसंच जागतिक हवामान बदल, दुष्काळ आणि जमिनीचा खालावत चाललेला दर्जा या विरोधात काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. मुंबईत कुर्ला इथं झालेल्या बस अपघाताची चौकशी करण्यासाठी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक वाहतूक परिवहन मंडळानं 4 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. चालकानं सुरक्षा नियमांचं पालन केलं होतं की नाही किंवा बसमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का यासंदर्भातली चौकशी ही समिती करेल. सोमवारी झालेल्या या अपघातात 42 जण जखमी झाले आणि 7 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे 26वे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांनी आज पदभार स्वीकारला. संजय मल्होत्रा हे भारतीय प्रशासकीय सेवेतले राजस्थान केडरचे 1990 सालचे अधिकारी असून ते अर्थ मंत्रालयात महसूल सचिव पदावर कार्यरत होते. महिला क्रिकेटमध्ये 50 षटकांच्या 3 सामन्यांच्या मालिकेतला 3रा आणि अंतिम सामना आज भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियानं 58 धावांवर सलामीवीर जॉर्जिया उलच्या रुपात आपला पहिला गडी गमावला. त्यानंतर फोबी लिचफिल्ड आणि एलिस पिरी एका मागोमाग बाद झाल्या. भारताच्या अरुंधती रेड्डीनं 4 तर दीप्ती शर्मानं 1 गडी बाद केला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 49 षटकात 5 बाद 275 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण. 7व्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या अंतिम फेरीला आज देशभरातल्या 51 केंद्रांवर सुरुवात. प्रधानमंत्री विद्यार्थ्यांशी साधणार संवाद. सत्ताधारी आणि विरोधक यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांवर गदारोळ झाल्यानं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण संस्थेचा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.